आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अतिवृष्टीमुळे 41,000 अधिक नागरिक स्थलांतरित, 3 जणांचा मृत्यू. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा सरकारचा निर्धार असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून धम्म लर्निंग सेंटर सारनाथचे भदंत चंदीमा थेरो राहणार उपस्थित. कामठी खोरपड लिहिगाव रस्त्यावर बांधलेल्या 768.66 मीटरच्या रेल्वे उड्डाणपुलाचं गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण. आणि दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रमापर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला तुषार गांधी यांच्या उपस्थितीत सुरुवात. आता सविस्तर बातम्या. यंदा राज्यात सरासरीच्या तुलनेत 117% पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे राज्यातले 41,000 अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक 13,000 अधिक नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत, तर जालन्यात 8,500, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8,000 अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे 4,000 नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या 24 तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात अहिल्यानगरमध्ये 2 आणि नांदेडमधल्या 1 व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 18 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 6 पथक तैनात आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे तब्बल 50 लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, संत्रा आदी पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ही परिस्थिती सध्या मागील 50 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून दिवाळीपूर्वी सरकारचा मदत करण्याचा निर्धार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मौजा दाढेरा तिंडगी तिडंगी तेलगाव नांदा गोमुख या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेट देऊन शेतपिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याप्रसंगी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्म लर्निंग सेंटर सारनाथचे भदंत चंदीमा थेरो, बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनातील भंते विनाचार्य, हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ राजशेखर वुंद्रू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आज स्मारक समितीचे सचिव डॉ राजेंद्र गवई यांनी दीक्षाभूमी इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दीक्षाभूमीवरील अनुयायांना थांबण्याकरिता शाळा उपलब्ध करून देण्याकरिता सर्व संबंधित शिक्षणाधिकारी, महानगरपालिका तसेच दरवर्षीप्रमाणे नागपूर येथील सर्व बुद्धविहार कमिटींना विनंती करण्यात आल्याची माहिती गवई यांनी 30 सप्टेंबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम दीक्षाभूमीवर चालू राहणार आहेत. सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार वाटचाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सतत कार्यरत आहेत. सेवा पर्व या मालिकेत आज आपण भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेणार आहोत.
गेल्या दशकभरात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक बनली आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि उत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. रेल्वेने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा भारत जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या मार्गाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते म्हणाले,
आज वादी काश्मीर भारत के रेल नेटवर्क से जुड़ गई है. मां भारती का वर्णन करते हुए हम श्रद्धा भाव से कहते आए हैं, कश्मीर से कन्याकुमारी, ये अब रेलवे नेटवर्क के लिए भी हकीकत बन गया है.
अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत जलद ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत. येत्या 2 वर्षात 209 वंदे भारत गाड्या, 100 अमृत भारत गाड्या, 50 नमो भारत जलद गाड्या आणि 17,500 साधारण गाड्या प्रवाशांसाठी सज्ज होणार आहेत. अमृत भारत स्थान योजनेअंतर्गत 1,300 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वसनीय रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सरकार राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतासह भारताच्या बाहेर बाहेरच्या देशांमध्ये ड्रॅगन टेम्पलबद्दल प्रचंड आकर्षण आहे. हजारो पर्यटक आणि श्रद्धाळू ड्रॅगन टेम्पलला भेट देत असतात. या सर्वांसाठी आता नवीन रेल्वे उड्डाणपूल सुविधा ठरणार आहे असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. केंद्रीय रस्ते निधीमधून कामठी घोरपड लिहिगाव या रस्त्यावरील बांधलेल्या 708.66 मीटरच्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय कामठीच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी एक प्रशस्त 4-लेन महामार्ग तयार करण्याचं त्यांनी प्रस्तावित केलं.
या ड्रॅगन टेम्पलचा आता दसऱ्याचा जो कार्यक्रम आहे त्यावेळी आता येणाऱ्या लोकांची सोय या पुलाचं उद्घाटन झालं त्यामुळे होणार आहे. मेट्रोच्या निमित्ताने आता हा कामठी शहरातला जो मुख्य रस्ता आहे हा बावनकुळे साहेब 4-लेन कॉन्क्रीट रोड मेट्रोच्या पुलाच्या खाली दोन्ही बाजूला फुटपाथ शक्य असेल तर सर्व्हिस उत्तम लाईट लँडस्केपिंग करून जर रस्ता बांधला तर कामठीच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.
नागपूर जबलपूर आणि कामठी गुमताळा कुही तसेच नागपूर कोलकाता मार्ग जोडले जातील त्यामुळे नागपूर शहर कामठी शहर आणि कामठी ग्रामीण भागाची वाहतूक सुरळीतपणे होईल असंही गडकरी म्हणाले. दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रमपर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सुरुवात झाली. संविधान वाचवण्यासाठी तसेच भारतीय नागरिकत्वाला पाठबळ देण्यासाठी ही संविधान सत्याग्रह यात्रा काढण्यात येत असल्याचं तुषार गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले. या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावर्षी नागपुरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं निमंत्रण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी नाकारलंय. आपण संघाच्या विचारांना मानत नाही, मी तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे असं राऊत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीला सरन्यायाधीश भूषण गवई यांची आई उपस्थित राहणार असल्याच्या संदर्भात आज डॉ राजेंद्र गवई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
5 तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आईसाहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे. नाही, आईसाहेबांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे. आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे. मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवई सुद्धा उपस्थित राहिलेले आहे. त्यामुळे आईसाहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवई परिवाराचे पक्षविरहित असे संबंध आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांची अहर्त दिनांक 26 डिसेंबर 2025 संपत असल्यानं या मतदारसंघामध्ये नव्याने निवडणूक घेण्यात येईल. यासाठी नवीन मतदार नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती आज विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी दिली. पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर शहरात वास्तव्य असलेल्या पदवीधाराला पदवी पास केल्याच्या किमान 3 वर्षानंतर या मतदारसंघासाठी मतदार म्हणून अर्हता धारण करता येईल असं त्यांनी सांगितलं. या निवडणुकी मतदार नोंदणीसाठी फॉर्म 18 स्वीकारण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर पर्यंत असून प्रारूप यादी 25 नोव्हेंबरला प्रकाशित होईल तर 30 डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल. ज्या मतदारांनी 2020 देखील मतदान केलं नसेल त्यांना नव्यानं नोंदणी करणं आवश्यक असेल असंही बिदरी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्यानं दिनांक 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळानं घेतलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनीवरून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले. राज्यात अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अशा गंभीर परिस्थितीमध्ये देखील एसटी महामंडळाच्या 251 पैकी 34 आगारातील आगारप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्यानं एका गोपनीय अहवालमध्ये निष्पन्न झालंय. ही अत्यंत गंभीर बाब असून कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या आगारप्रमुखांवर तातडीने कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आज आणि उद्या विदर्भातील हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अतिवृष्टीमुळे 41,000 अधिक नागरिक स्थलांतरित, 3 जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा सरकारचा निर्धार असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून धम्म लर्निंग सेंटर सारनाथचे भदंत चंदीमा थेरो राहणार उपस्थित. आणि दीक्षाभूमीपासून सेवाग्राम आश्रमापर्यंतच्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला तुषार गांधी यांच्या उपस्थितीत सुरुवात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.